आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जळगावमध्ये लाखो लखपती दिदींशी संवाद साधणार. बचत गटांच्या कर्ज वितरणालाही करणार सुरुवात. शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरु राहणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचाही पुनरुच्चार. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी. महिलांवरच्या अत्याचाराच्या मुद्द्यावरुन राजकारण न करण्याचं भाजपाचं आवाहन. परभणीतल्या 2 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आठवड्याभरात देण्याचे केंद्र सरकारचे विमा कंपनीला आदेश. आणि नेपाळमध्ये अपघातात मृत झालेल्यांचं पार्थिव संध्याकाळी जळगावमध्ये पोहोचणार. केंद्र सरकारकडून कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जळगावमध्ये लखपती दिदी संमेलनात सहभागी होणार आहेत. देशभरातल्या 11 लाख नव्या लखपती दिदींना प्रमाणपत्र देऊन प्रधानमंत्री त्यांचा गौरव करणार आहेत. तसंच 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीच्या वितरणाची सुरुवात प्रधानमंत्री करणार आहेत. देशभरातल्या 4.25 लाखांहून अधिक बचत गटातल्या सुमारे 48 लाख महिलांना याचा लाभ होणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 5000 कोटी रुपयांच्या बँक कर्जाचं वाटप होईल. याचा लाभ 2,35,000 बचत गटातल्या 25 लाखांहून अधिक सदस्यांना होणार आहे. देशातल्या सर्वाधिक 16 लाख लखपती दिदी महाराष्ट्रात आहेत. या कार्यक्रमात जवळपास 1.5 लाख लखपती दिदी सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावमध्ये दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करतील. या महिला लखपती कशा झाल्या, त्यांना काही समस्या आहेत का हे प्रधानमंत्री त्यांच्याकडून जाणून घेतील. त्यानंतर संध्याकाळी राजस्थानात जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त होणार असलेल्या समारंभाला प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 113वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनचं युट्यूब चॅनेल, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. रात्री 8 वाजता या कार्यक्रमाचं मराठी भाषांतर ऐकता येईल. राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत योजनेसाठी नोंदणी सुरुच राहील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत 1,40,00,000 महिलांनी नोंदणी केली असून 1,07,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढच्या महिन्यात अर्ज सादर करणाऱ्यांनाही 3 महिन्याचे पैसे देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला समाधानी असून निकषात बसणारी एकही महिला यापासून वंचित राहणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बदलापूरसह संपूर्ण राज्यातून समोर येणाऱ्या बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील या अनुषंगानं या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा लगेचच तो जाहीर करू असंही आव्हाड यांनी सांगितलं. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला. ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या गटांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये आंदोलनादरम्यान केली. सत्ताधाऱ्यांनी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आज राज्यात जागर जाणीवेचा हे अभियान राबवलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत झालेल्या आंदोलनात अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यात कुणीही राजकारण करू नये असं बावनकुळे म्हणाले. इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनात पक्षाचे विविध नेते पदाधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परभणी जिल्ह्यातल्या जवळपास 2 लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पीक विमा दाव्याचे प्रलंबित असलेले 200 ते 225 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आज दिले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान 21 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर परभणीतल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यासंदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. या बैठकीत पीक विमा कंपनीनं पीक कापणीसंबंधी घेतलेले आक्षेप समितीनं फेटाळून लावत प्रलंबित पैसे आठवड्याभरात अदा करण्याचे आदेश दिले. नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 25 जणांचा समावेश असून त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानानं भारतात आणण्यात येणार आहेत. हे विमान संध्याकाळी जळगाव इथल्या विमानतळावर पोहोचेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या 3 गंभीर जखमी कामगारांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवलं आहे. या अपघातात एकूण 22 कामगार जखमी झाले असून इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातल्या पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टर चालकासह 3 जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे एसटी बस अडकून पडल्या आहेत. दरम्यान कर्ली आणि तेरेखोल नदी इशारा पातळी जवळून वाहत होत्या. जालना शहरासह घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा कंडारी आंतरवाली टेंभी रामसगाव शेवता बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी सोयाबीन ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे. धुळ्यात निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्यानं पांझरा नदीपात्रीसह इतर नदी नाल्यांना पूर आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथं आठवड्याभरात दुसऱ्यांदा भरपूर पाऊस झाल्यानं मांजरा नदीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात जलाशयं पूर्ण भरली आहेत. हवामान. येत्या 24 तासात रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पालघर ठाणे रत्नागिरी जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर मुंबई धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रायगड पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जळगावमध्ये लाखो लखपती दिदींशी संवाद साधणार. बचत गटांच्या कर्ज वितरणालाही करणार सुरुवात. शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचाही पुनरुच्चार. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी. महिलांवरच्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचं भाजपाचं आवाहन. परभणीतल्या 2 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आठवड्याभरात देण्याचे केंद्र सरकारचे विमा कंपनीला आदेश. आणि नेपाळमध्ये अपघातात मृत झालेल्यांचे पार्थिव संध्याकाळी जळगावमध्ये पोहोचणार. केंद्र सरकारकडून कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.